मित्रमैत्रिणींनो, आपल्या मनात सारखे सारखे किती प्रश्न येत असतात ना. आपण खूप खूप प्रश्न विचारून आई बाबांना अगदी वैताग देत असतो. पण काय करणार, आम्हाला पडणाऱ्या प्रश्नांना त्यांनी उत्तरं नाही द्यायची तर कोणी द्यायची. वाऱ्यासारखी शीळ मला घालता येईल का? झऱ्यासारखं घुंबूर वाळं चालता येईल का? जास्वंदीच्या फांदीसारखं झुलता येईल का? चाफ्यासारखं आतून सोनं फुलता येईल का? पक्षासारखं उडत उडत जाता येईल का? फांदी आडून गोड गाणं गाता येईल का? आता आम्हाला असे प्रश्न पडले तर त्याची उत्तरं नकोत मिळायला. एकदा खंडूला भेटला बुगू बुगू. बुगू बुगूने मात्र त्याला त्याच्या सगळ्या प्रश्नांची अगदी छान उत्तरं दिली. खंडूने प्रश्न विचारला की हा बुगू बुगू आपली मान हलवायचा, कधी म्हणायचा येस तर कधी म्हणायचा नो. खंडूने भोलानाथला काय काय प्रश्न विचारले माहितीये?
शाळेभोवती तळी साचून सुट्टी मिळेल.